आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळीं शौर्य यात्रेन वांटो घेतले. खंयच्याय राज्याचे उदरगतीन कायदो आनी सुवेवस्थेची भुमिका सामकी म्हत्वाची आसता अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगलां. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी काल नवी दिल्लीन राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशां बरोबर अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत बसकेची येजमानकी चलयल्ली. केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी भारतीय पोस्टाच्यो स्वीट पोस्ट 24 आनी स्वीट पोस्ट 48 ह्यो दोन नव्यो सेवा जाहीर केल्यो. भारत आनी न्यूझीलंड हांचे मदीं 3 एका दिसांच्या मॅचींची क्रिकेट माळ आज सुरू जाता. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातांत सोमनाथ स्वाभिमान पर्वान वांटो घेतले. प्रधानमंत्री काल सांजवेळा 3 दिसांच्या गुजरात भोंवडेर सोमनाथाक पावले आनी तांणी देवळाच्या परिसरांत ओंकार जपान भाग घेतलो. प्रार्थने उपरांत प्रभास पाटणच्या आकाशांत एक ड्रोन शो आयोजीत केल्लो. प्रधानमंत्री आज शौर्य यात्रेन वांटो घेवन सोमनाथ महादेवाची पुजा करतले. उपरांत ते राजकोटाक वचून व्हायब्रंट गुजरात प्रादेशीक परिशदेचे उक्तावण करतले. खंयच्याय राज्याचे उदरगतीन कायदो आनी सुवेवस्थेची भुमिका सामकी म्हत्वाची आसता अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगलां. कायदो आनी सुवेवस्था चड बरी आशिल्ली राज्यां गुंतवणूकदारांक चड आकर्षित करतात अशें तांणी सांगले. जयपुरांत एका कार्यावळींत उलयतना शाह हांणी सांगले, जायतीं आव्हानां आसून लेगीत राजस्थान सरकारान कायदो आनी सुवेवस्थे कडेन खाशेले लक्ष दिलां आनी ताका लागून आतां राज्य गुंतवणूकदारां खातीर पसंतीचें ठिकाण म्हूण उदेलां. राजस्थानाचो फुडार उज्ज्वल आसा अशें तांणी म्हळें. राष्ट्राचो फुडार घडोवपाक देशांतल्या तरणाट्यांची म्हत्वाची भुमिका गरजेची अशें युवा वेव्हार आनी खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगले. ते काल नवी दिल्लीन विकसीत भारत यंग लिडर्स डायलॉग 2026 उक्तावण सुवाळ्यांत उलयताले. संवाद तरणाटे फुडाऱ्यांक तंत्रगिन्यान उद्देजकता शासन शाश्वतता आनी सामाजीक उदरगत ह्या सारख्या वाठारांनी उपाय योगदान दिवपाक प्रोत्साहन दिता. हो डायलॉग 2047 मेरेन विकसीत भारत उबारपा खातीर तरणाट्यांची प्रतिभा आनी सृजनशीलताय वळखपाची प्रक्रिया अशें केंद्रीय मंत्र्यांनी सांगले. देशाची लोकसंख्या हे ताजे सगळ्यांत व्हडले बळगे अशें तांणी अधोरेखित केले.
इससे हमारे टैलेंटेड युवाओं को आइडेंटिफाई करना, उसकी लीडरशिप के संस्कार को नर्चर करना और उसको लीडर बनाना. दोस्तों, विकसित भारत यंग लीडर डायलॉग ये देश के यंग लीडर तैयार करने की प्रोसेस है. दोस्तों, ये प्रोसेस का आप हिस्सा बने हैं, इसलिए मैं आपको अभिनंदन देता हूँ.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सोमारा नवी दिल्लीन जावपी डायलॉगाच्या समारोप सत्रान वाटेकार जातले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी काल नवी दिल्लीन राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशां बरोबर अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत बसकेची येजमानकी चलयली. ह्या बसकेन अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, मणिपूरचे राज्यपाल, गोंय, हरियाणा, मेघालय, सिक्कीम, दिल्ली आनी जम्मू काश्मीरचे मुखेलमंत्री आनी अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, राजस्थान, तेलंगणाचे उपमुखेलमंत्री हाजीर आशिल्ले. ह्या बसकेन राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांतले अर्थमंत्री आनी हेर मंत्री हाजीर आशिल्ले. ह्या बसकेन सहभागींनी 2026-27 वर्साच्या केंद्रीय अर्थसंकल्पान विचार करपा खातीर अर्थमंत्र्यांक जायत्यो सुचोवण्यो दिल्यो अशें अर्थ मंत्रालयान निवेदनान म्हळां. खुपशा सहभागी सदस्यांनी भांडवली गुंतवणुकी खातीर राज्यांक खासा सहाय्य येवजण आनिकूय निधी सयत सुरू दवरची अशी मागणी केली. हे येवजणे खाला केंद्र सरकारान 2020-21 सावन 50 वर्सां खातीर राज्यांक व्याजमुक्त रिणाच्या रुपान 4,25,000 कोटी रुपया मायज दिल्या. अर्थसंकल्प तयार करतना ह्या सगळ्या सुचोवण्यांचो योग्य अभ्यास आनी विचार जातलो अशें सीतारामन हांणी हाजीर आशिल्ल्या सगळ्या मानेस्तांक आश्वासन दिले. संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन ह्या महिन्याच्या 28 तारखेक सुरू जावपाचे आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
अब हॉलीडेज होंगे ज्यादा एंजॉयबल, ज्यादा सेविंग्स वाले, क्योंकि होटल रूम बुकिंग पर प्री GST टाइम में जो 14% टैक्स लगता था वो अब घटकर हो गया है केवल 5%. खुशियों वाले त्योहार नेक्स्ट जेन GST के साथ.
केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी काल भारतीय पोस्टाच्यो 2 नव्यो सेवा स्पीड पोस्ट 24 आनी स्पीड पोस्ट 48 ह्यो जाहीर केल्यो. ह्या सेवांक लागून 24 आनी 48 वरां भितर मेल आनी कागदपत्रांची सुरक्षीत डिलिव्हरी सुनिश्चित जातली. सिंधिया आणि मध्य प्रदेशातल्या शिवपुरी जिल्ह्यातल्या पिछोरांत ही घोषणा केली. टपाल सेवांच्या आधुनिकीकरणाच्या दिकेन हे महत्वाचे पाऊल. ह्यो सेवा वेळेत विश्वासार्ह आणि जलद वितरणाचं एक नवं मानक स्थापित करतले. या वेळार सिंधिया आणि 2 लाख रुपया खर्च करून नूतनीकरण केल्ल्या पिछोरा उपटपाल खात्याचे उक्तावण केले आणि 1,11,00,000 रुपया देशपेस करून बांधपा आशिल्ल्या नव्या उपकार्यालय इमारतीचं बुनियाद घालो. संसारिक महाशक्तम देश उदेपा खातीर आत्मनिर्भरताय महत्वाची असे घर मंत्री अमित शाह हांणी सांगले. ते काल जोधपूरच्या मारवाड इंटरनॅशनल सेंटरात झाल्या महेश्वरी समुदायाच्या राष्ट्रीय अधिवेशनात उलयताले. त्यांनी मातृभाषेक प्रोत्साहन दिवपाचे महत्व अधोरेखित केले.
भाषा ही समाज को जिंदा रखती है, भाषा ही धर्म को जिंदा रखती है, भाषा ही संस्कृति को आगे बढ़ाती है. तो मेरा सभी से आग्रह है कि जहां जरूरत पड़े वहां जरूर जो भी भाषा हो, विदेशी हो तो भी बोलिए, परंतु अपने बच्चों के साथ अपनी मातृभाषा में बोलने का आग्रह करिए, उनको अपनी मातृभाषा सिखाइए. ये हमारे देश को आगे ले जाने के लिए बहुत जरूरी है.
नवी दिल्ली संसारिक पुस्तक मेळावा 2026 53 आवृत्ती काल राष्ट्रीय राजधानीत सुरू झाली. 9 दिसांच्या या मेळाव्यात 35 मायज देशातले 1,000 मायज प्रकाशक वाटेकार झाल्यात. या कार्यावेळीचे उक्तावण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी केले. भारतीय नौदळ या महिन्याच्या 12-16 तारीख मेरेन लक्षद्वीपांत संयुक्त सेवा बहुविशेषता वैजकीय शिबीर घडवून हाडटा. हे आयोजन भलायकी सेवा विस्तार, सामुदायिक कल्याण आणि निरंतर नागरी लष्करी सहकार्याप्रती नौदळाची वचनबद्धता अधोरेखित करता. 5 दिसांच्या भलायकी शिबिराचे औपचारिक उक्तावण नौदळ प्रमुख एडमिरल दिनेश केत्री पाटी करतले अशी माहिती संरक्षण मंत्रालयान दिल्या. या शिबिरात अगाटी, कवरत्ती, एन्ट्रॉट, अमिनी आणि मिनिकॉय जुव्यांचा आस्पाव आसतलो. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तर अंतर्गत कर्नाटका, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तराखंडात आज कुडकुड्याचे शी पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आज हरियाणा, दिल्ली, राजस्थान, चंदीगड, पंजाब या वाठारांनी दाट धुके पातळपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान फुडले 3 दीस तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल हांगा घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. नवी मुंबईत झाल्या बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन मुंबई इंडियन्सान दिल्ली कॅपिटल्साक 50 धावण्यांनी हारयलो. पहिली फलंदाजी करपी मुंबई इंडियन्सान निर्धारित 20 ओव्हरींनी 4 विकेटी वगडावून 195 धावण्यो केल्यो. कर्णधार हरमनप्रीत सिंगान अपराजित 75 धावण्यो आणि नेट सायवर ब्रॅट हाणे 70 धावण्यो केल्यो. आज नवी मुंबईच्या डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स पंगडामध्ये खेळ जातलो. मॅच सांजवेळ 7:30 सुरू जातली. केंद्रशासित प्रदेश दिवान झाले खेलो इंडिया बीच गेम्स 2026 काल सोपले. पदक तालिकेन कर्नाटकान 11 पदकां घेऊन पहिली सुवात मिळली. तामिळनाडून 3 भांगरां, 2 रुपया आणि 3 कांस्य पदकां घेऊन दुसरो क्रमांक मेळयलो. जाल्यार फाटल्या आवृत्तीचो विजेतो मणिपुरान 3 भांगरां, 2 रुपया आणि 2 कांस्य पदकां घेऊन 3रो क्रमांक मेळयलो. भारत आणि न्यूझीलंड हांचे मदी 3 एकादिसाच्या मॅचींची क्रिकेट माळ आयच्यान सुरू जाता. या माळेची पहिली मॅच वडोदरान बीसीए स्टेडियमाचे दनपारा 1:30 वरांचेर जातली. ही माळ T20 विश्वचषका पहिली भारताची निमाणी वन डे माळ आसतली. दुसरी वन डे मॅच 14 जानेवारीक राजकोटातल्या निरंजन शाह स्टेडियमात जातली. तर तिसरी आणि निमाणी मॅच 18 जानेवारीक इंदोरातल्या होळकर स्टेडियमात जातली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी शौर्य यात्रेन वाटो घेतले. खंयच्याय राज्याचे उदरगतीन कायदो आणि सुव्यवस्थेची भूमिका सामकी महत्वाची असता असे केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी काल नवी दिल्लीन राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर अर्थसंकल्पपूर्व सल्लामसल बसकेची येजमानकी चलयली. केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी भारतीय पोस्टाच्यो स्पीड पोस्ट 24 स्पीड पोस्ट 48 ह्यो 2 नव्यो सेवा जाहीर केल्यो. आणि इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो आज सांजवेळ 6:30.